आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्रात 56,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही। विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य सरकारकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61% मतदान। आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन। मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। महाराष्ट्रातल्या ठाण्यात पायाभूत सुविधांच्या 32,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केल्यावर ते बोलत होते। यात बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो 3 उद्घाटन, ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईत घाटकोपर जवळच्या छेडानगरपासून ठाण्यातल्या आनंदनगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारित भागाची पायाभरणी यांचा समावेश आहे। याशिवाय नयना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांचा पहिला टप्पा, ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं। हे प्रकल्प मुंबई आणि ठाण्याला नवी ओळख देतील। आमच्या सरकारचे सर्व निर्णय, संकल्प आणि स्वप्न विकसित भारतासाठी असतात, असं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं। महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आली तर महायुती सरकारच्या योजना बंद करेल, त्यांच्या कार्यकाळात सरकारी पैसा महिलांच्या नव्हे तर दलालांच्या हाती जाईल, असा दावा प्रधानमंत्र्यांनी केला। मुंबई महानगर क्षेत्रातल्या विकासकामांमध्ये महाविकास आघाडीनं अडथळे आणले, यामुळे मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत 14,000 कोटी रुपयांनी वाढली। हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। विकासकामं थांबवणाऱ्यांना सत्तेत येण्यापासून रोखा, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका आणि इतिहासातून धडा घेऊन एकजूट कायम ठेवा, असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना केलं।
साथियों, आज देश को, एक महाराष्ट्र को एक ईमानदार और स्थिर नीतियों वाली सरकार की जरूरत है। ये काम केवल बीजेपी और महायुति सरकार ही कर सकती है, आगे बढ़ा सकती है।
भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी राज्यातली 3.5 शक्तीपीठं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नमन केलं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हा महान परंपरेचा सन्मान असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले।
ये केवल मराठी और महाराष्ट्र का ही सम्मान ऐसा नहीं है, ये उस परंपरा का सम्मान है जिसने देश को ज्ञान दर्शन अध्यात्म और साहित्य की समृद्ध संस्कृति दी है।
विकास आणि विश्वास ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दोन रूपं आहेत। स्वातंत्र्यानंतरचा मुंबईचा सर्वाधिक विकास सध्या सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं। प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून वेळेत काम पूर्ण करण्याचं लक्ष समोर ठेवून सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। महाविकास आघाडी सरकारनं या मेट्रोसह मुंबई महानगर क्षेत्रातील अनेक कामं थांबवली, असा आरोप त्यांनी केला। मेट्रो 3 कामात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडथळे आणले, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। याचा संदर्भ देत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख प्रकरणी माफीची मागणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या मेट्रोतून प्रवास केला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी संवाद साधला। सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवारी पहाटेपासून ही मेट्रो सुरू होणार आहे। सर्वजण एकत्र राहून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करू, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममधल्या पोहरादेवी इथं केलं। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18 आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5 हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांनी आज केलं। तसंच कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले आहेत। शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करणाऱ्या 19 मेगावॅट क्षमतेच्या 5 सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. त्यापूर्वी बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन त्यांनी केलं. या 4 मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी 13 प्रदर्शनं आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं या भाषेच्या शिक्षणाच्या वापराचं प्रमाण वाढेल. जगभरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं अभिजात मराठी सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. काही दशकांपूर्वी 2-3 पुस्तकं मराठीतून गुजरातीमध्ये भाषांतरित केल्याचं प्रधानमंत्री यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या भिडे कुटुंबियांनी मराठी शिकवल्याचं ते म्हणाले. मराठीला प्राधिकृत भाषेचा दर्जा द्यावा, यामुळे उच्च न्यायालयात मराठीत कामकाज होईल असं मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. आता या भाषेचा सन्मान राखत ती आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशी भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला इतका मोठा दर्जा मिळणं म्हणजे माझ्या आईचा सन्मान केल्याची भावना आहे असे अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 3 ऑक्टोबर 2024 हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिवस असल्याचं संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे म्हणाले. पद्मश्री नामदेव कांबळे, कवी मधुमंगेश कर्णिक यांच्यासह अनेक साहित्यिक कवी या कार्यक्रमाला उपस्थित होते. लाडकी बहीण योजना बंद करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे आपलं सरकार हे लाडकं सरकार झालं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आजचा दिवस आनंदाचा असून सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्याचा आहे. यामुळे खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी इथं उभी राहिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संग्रहालयाचं त्यातल्या दर्जेदार कामाचं कौतुक केलं. सर्वांनी हे संग्रहालय पाहायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यावेळी बोलताना बंजारा समाजाच्या हितासाठी विविध मागण्या केल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागांच्या निवडणुकीसाठी आज शांततेत आणि सुरळीत मतदान झालं. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 1031 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं. या निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 61% मतदानाची नोंद झाली असल्याचं तिथल्या निवडणूक प्रशासनानं कळवलं. आता येत्या मंगळवारी 8 ऑक्टोबरला हरियाणासह नुकत्याच पार पडलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वात महत्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्सरे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी दिली. तत्पूर्वी महाराष्ट्रात कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आजच्या काळातलं प्रतीक म्हणजे भारताची राज्यघटना आहे. ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं जनतेनं घडवलेली आहे. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारातून राज्यघटना साकारली असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. शिवरायांच्याच विचारधारेचा संघर्ष आज राज्यघटना संपवू पाहणाऱ्या विचारधारेशी सुरू आहे असं त्यांनी नमूद केलं. इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तर प्रदेशात लखनौ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं जेतेपद पटकावलं. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यात आज मान्सून परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्रात 56,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. लाडकी बहीण योजना बंद करण्याची कोणामध्येही हिंमत नाही. विविध निर्णयांमुळे राज्य सरकार लाडकं सरकार झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य सरकारकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 61% मतदान. आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.